एकाग्रता कशी प्राप्त करावी, हेच ना. एकाग्रतेचे विरुद्ध काय? डिस्ट्रॅक्शन, विक्षेप त्याला म्हणतात संस्कृतमध्ये. विचलित होणे किंवा विभाजित होणे, लक्ष विभाजित होणे. लक्ष विभाजित कुठच्या गोष्टीकडे होतं? फॉर एक्झाम्पल, मोबाईल, व्हॉट्सॲप, टी व्ही, कम्प्युटर, गेम्स आणि काय काय गोष्टी काय काय असतील. तर तुम्हाला जर एकाग्रता हवी असेल ना, तर तुमचं मन कुठे वाटलं जातं त्याचा आधी विचार करायला पाहिजे. म्हणा माझी एकाग्रता कोण हिरावून घेतं त्याचा आधी शोध घेतला पाहिजे. माझं चित्त जर एका ठिकाणी नसेल म्हणजे ते कुठे असतं चित्त, ते विचार करायला लागेल ना. माझं चित्त थाऱ्यावर नाही पण ते कुठेतरी असेल ना, ते थाऱ्यावर नाही पण कुठेतरी असेल ना. त्याचा आधी विचार करा, अनालाइज करा की माझं चित्त आता ह्या ठिकाणी यावेळी कुठे डिस्टर्ब झालेलं आहे. मग त्याच्यावर तुम्हाला काम करायला लागेल, म्हणजे नियमित करायला लागेल. ठीक आहे, मला व्हॉट्सअपची खूप आवड आहे किंवा याची खूप आवड आहे, गेम खेळायची आवड आहे, त्याला एक वेळ द्यायचा की याच्या व्यतिरिक्त त्याच्यात म्हणजे बघायचं नाही. मला खूप खेळायला आवडतं, मला खूप दिवस खेळायचं वाटतं, पण त्याला मग सांगायचं की एक तास संध्याकाळी जे काय असेल ते, एक तास दोन तास जे काय शक्य असेल ते नियमित करून द्यायचं. ते एकदा आपले विक्षेप एकदा जर नियमित झाले मग एकाग्रता बरोबर येणार. पण नुसताच माझा एकाग्रता होत नाही म्हटलं तर म्हणजे कसं, आपलं मन कुठे भटकतंय तर आपण विचारच करत नाही आणि आपल्याला एकाग्रता हवी आहे तर कसं शक्य आहे? ते शोधून काढणं आवश्यक आहे, तर विचार करणं आवश्यक आहे की माझं मन कुठे भटकतं. आता बायकांचं काय, आम्ही विचार बोलणं करतो ना की मला झपात लक्ष लागत नाही, म्हटलं काय तुम्ही विचार काय करता? त्यामुळे सकाळी उठल्यावर पहिला विचार काय करतात, आज कुठची भाजी बनवायची फर्स्ट थिंग. मी म्हटलं फर्स्ट थिंग तुम्ही देवाला प्रार्थना करा की आता जर चांगला होऊ देत. सकाळी उठल्यावरती तुम्ही प्रथम स्मरण भगवंताचं करण्याच्या ऐवजी आज घरात कुठची भाजी आहे आणि कुठची बनवायची, आणि ती ह्याला आवडत नाही त्याला नाही आवडत, मग आता काय बनवू काय याच्यावर चिंता चालू असतं आंघोळ करताना ब्रश करताना. हे आपलं विक्षेप आहेत, ते काय पाप नाही आहे, परंतु ते अयोग्य वेळी त्याचा विचार चाललेला आहे. त्याला पण वेळ आहे, त्याचा काय विचार करणं चुकीचं नाही आहे कुठची भाजी बनवू, पण त्याला पण एक वेळ दिलेली असते की ह्या वेळी तुम्ही विचार करणार, मी सात नंतर विचार करणार काय करायचं. सकाळच्या वेळेमध्ये मला हे करायचं तर मी हाच विचार करणार. प्रत्येक गोष्ट आपापल्या वेळेवर ठरवून दिलेली आहे की बा थोडं मागे चालतं बाळा मागे पुढे, परंतु ठरलेलं आहे की ह्या वेळेकरता दोन तास, ह्या वेळेच्या करता एक तास, ह्याच्याकरता एक तास, व्यायामा करता अर्धा तास, टाइमपास करता पण आहे काहीतरी तास, तर मग एकाग्रता बरोबर होणार. एकाग्रता कोण करतं तुमच्यामधलं, कुठची अशी वस्तू तुमची एकाग्रता करून देते? मन, बुद्धी, अहंकार, भावना, याच्यापैकी कुठची वस्तू एकाग्रतेमध्ये आवश्यक असते? मन है ना, मन वडाय वडाय मनच आहे ते, इथे तिथे भागात धावत असतं, बरोबर ना. तर मनाला जर एकाग्र करायचं असेल तर मनाला त्याची गोडी लागणं आवश्यक असतं त्या विषयाची. आता समजा आता लग्न झालेली मुलगी आहे, तिला जेवण करायची आवडच नाही, तिला जेवण करणं म्हणजे फार मोठी तपस्या आहे, त्याकरता फार त्रास आहे मोठा. आणि ज्या मुलीला जेवण करायची आवड आहे तिला म्हणजे आता काय बनवू, आता काय बनवू, आता काय संध्याकाळी काय केक बनवू का आणखी काय बनवू, काय नवीन पदार्थ बनवू, कुठे पुस्तक वाचून कुठे टी व्हीमध्ये बघून, तर एकाग्रता केव्हा होते? आवड असेल तेव्हा. मग तुम्हाला कुठच्या वस्तूमध्ये एकाग्रता हवी आहे त्याच्या त्याच्याबद्दल आवड निर्माण करा. आणि काही गोष्टी करणं खूप आवश्यक असतं, अभ्यास करणं खूप आवश्यक असतं आणि अभ्यासामध्ये एकाग्रता करण्याकरता अभ्यास आवड करणं पण आवश्यक असतं. आता अभ्यास आवडतच नाही तर एकाग्रता तुम्ही कसे होणार? तुम्हाला जर टी व्हीच आवडतो, जर काय खेळच आवडतो तर तुम्हाला तिथेच एकाग्र होणार तुम्ही मग्न. ते कृष्ण बलराम कसे एकदम मग्न होऊन खेळायचे, ते रोहिणी हाक मारते, यशोदा हाक मारते, त्याला ऐकूच यायचं नाही, एवढं आवडायचा खेळतो की ती आई येऊन जेव्हा शिव्या घालायची ना, हे तू मला एक बरोबर काय करतोस बाबा, जे ते वाट बघतायत, चल जेवायला चल लवकर, तेव्हा ते तुझे त्यांचं ध्यान भंग व्हायचं. कारण का आवड. अच्छा, ते मन जर समजा आपल्याला आवड नसेल तर काय करायला लागेल? मग त्याचे काय ते विधी आहेत, त्याकरता अनुलोम विलोम प्राणायाम केला वज्रासनात बसून, तर ते असं भटकलेलं मन पण एकाग्र होऊ शकतो. हा माझा कॉलेजच्या वर्षांचा दांडगा अनुभव आहे. मी एमबीबीएसच्या परीक्षेच्या वेळी म्हणजे आधी पण नंतर पण दिवसातनं 5 ते 6 वेळा मी बसायचो वज्रासनामध्ये आणि अनुलोम विलोम प्राणायाम करायचो. तर मन थकलं खूप वाचून वगैरे खूप दमलं वगैरे तर मी म्हणजे तोंडमन धुवायचो फसला आणि ते सतरंजी पसरून अनुलोम विलोम प्राणायाम करायचो परत फ्रेश अभ्यास करायला. दिवसात ना सकाळी 7 पासून संध्याकाळी 10 पर्यंत अभ्यास करण्याकरता तर मध्ये ब्रेक घेऊन त्याच्यामध्ये तोंडपिंड धुवून थंड पाण्याने डोळे धुवून बसून प्राणायाम करून परत अभ्यास झाला. स्मृती करता पण चांगलं आणि वाचताना पण चांगलं. नाही तर काय होतं वाचत असतो आणि मन कुठेतरी पिक्चरच्या स्टोरीमध्ये असं जातं आपलं कळत पण 4 पानं उलटली अरे काय कळलंच नाही 4 पानं उलटली पण काय आठवतच नाही काय वाचलं कारण का मन तिकडे स्लिप झालं निघून. त्याच्याकरता हे आवश्यक असतं. आयाम म्हणजे आपला जो प्राण आहे ना प्राण आयाम केल्यानंतर मन त्याच्यामध्ये अडकतं म्हणजे मन तिथे गुंतून राहतं. नाही तर श्वास जितका आपला अस्थिर असून अस्थिर असा म्हणजे नियमित नसतो असा कधी फास्ट कधी स्लो कधी शॅलो कधी डीप तितकंच मन मग भटकतं इकडे तिकडे. जितकं आपलं श्वास गती नियमित असते तितकं मन आपलं एकाग्र असतं. अभ्यास करताना खूप आवश्यक असतं. मेंदू आहे ना मेंदू आपला आणि डोळे आणि मेंदूच्या आतल्या ज्या ग्रंथी आहेत ना पीयूषक ग्रंथी थायरॉइड ग्रंथी ज्या काय ग्रंथी आतमध्ये असतात ना त्या नलिका विरहित ग्रंथी व्हॉट यू से डक्टलेस ग्लँड्स हॉर्मोनल ग्लँड्स ते सगळ्या मेंदू बरोबर लहान मेंदू मोठा मेंदू सर्व जे आहे ना इकडचं काम ते सगळं शरीरापेक्षा कमी तपनावर काम करतं. आणि आपण दमतो म्हणजे काय होतो अभ्यास करून काय मेहनत तर केली नाही पण बसून बसून दमला तो म्हणजे काय त्याचं डोक्याचं आणि टेम्परेचर डोळ्याचं वाढलेलं असतं. तुम्ही हातला बघा असं गरम दिसणार कधी पण तुम्ही बघा तुम्ही वाचून म्हणून दमलात ना तसं त्या हातावर बघा ताप नसणार पण थोडंसं गरम झालं असणार. त्यामुळे काय करायचं तोंडात थंड पाणीचा गुळ बुकडा भरायचा त्याचा आणि डोळे धुवायचे इशे स्प्लॅश करून त्याला म्हणतात नेत्रस्थान. त्याने काय होतं लगेच ते गरम कपाळ आणि डोकं जे डोळे जे ते थंड होतात आणि लगेच तरतरी येते माणसाला. ते झाल्यानंतर बसायचं आणि दीर्घश्वासन आणि अनुलोम विलोम प्राणायाम करायचा लगेच तुमचं मन परत तयार होणार अभ्यास करण्याकरता. हे मी अनंत वर्ष कॉलेजमध्ये असताना केलेलं आहे आणि त्याचा लाभ पण घेतलेला आहे. स्मृती एकाग्रता आवड त्याने निर्माण होती. इनफ. दुसरा प्रश्न काय विचारला
प्रश्न होता म्हणजे आमच्या युथसाठी ऍक्च्युली तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्रभुपादांनी कसं आपल्याला सांगितलंय की वी आर नीदर हिंदूज नॉट मुस्लिम्स नॉट क्रिश्चन्स नॉट इवन ब्लॅक ऑर व्हाईट ऑर ब्राऊन वी आर जस्ट द सोल. आणि म्हणजे आपण कुठली मटेरियल आयडेंटिटी आपली नाही आहे पण आपण कसं इनडिरेक्ट म्हणजे तसंही वी फॉलो सनातन धर्म किंवा हिंदू धर्म तर मग कसं आपण बाहेर गेलो आपण प्रिचिंग करू तर दॅट वुड बी लाईक पीपल विल सी फ्रॉम अ हिंदू पर्स्पेक्टिव्ह की हे लोक हिंदूचं हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत तर मग इस्कॉनमध्ये राहून सुद्धा आपण ती आयडेंटिटी कशी जपू शकतो
कुठची आयडेंटिटी
ऑफ बिईंग अ बॉडी ऑफ बिईंग अ सोल. आणि लोकांना असंही नाही वाटणार की म्हणजे आपण हिंदू धर्माचा प्रचार करतोय असं इट वुड बी लाईक फॉर पीपल लाईक फॉर ह्युमॅनिटी असं पण नाही.
शेवटी कसं आहे ना आपलं जे आहे ना कृष्ण कॉन्शियसनेस आपण जे आत्ता पालन करतो आहोत 4 नियम 16 माळा जे काय आपण पालन करतो आहोत ना त्याचा आधारस्तंभ काय आहे सनातन धर्म आहे. तर कसं आहे शाळा आहे तुमची फुल 12वीपर्यंत आहे त्यामध्ये किंडर गार्डनचा मूल पण आहे नर्सरीमधलं पण मूल आहे आणि 12वीतला मूल पण त्या शाळेत आहे. आणि शाळा हे काय आहे त्याचा आधारस्तंभ आहे. तुम्ही नर्सरीत शिका प्ले ग्रुपमध्ये शिका किंवा 12वीतला काहीतरी एक्झाम द्यायचं शिका पण त्याचा बेस काय त्याचा शाळा आहे. तसं आपण जे काय आता करतो आहोत ना ते कदाचित त्या शाळेतलं 12वीचं काम आहे पण शाळा असणं आवश्यक आहे ना त्याकरता. मी शाळा सोडून 12वी करू शकत नाही ते शाळेचं नाव द्यायला लागतं एक्झाममध्ये प्रवेश करण्याकरता विच स्कूल यू अटॅच टू आणि द स्कूल हॅज टू ॲक्सेप्ट की हा मुलगा आमचा विद्यार्थी आहे म्हणून मगच मला ते 12वीच्या परीक्षेला बसायला परमिशन मिळणार. तसं आपलं जे काही आपण सोळा माळा करतो, जे काही नियम पालन करतो ना, तसा आधारस्तंभ हिंदू धर्म आहे. त्यातलं जे पाया आहे ना तो त्यातनं आपण वरती आलो आहोत. आणि मग आपल्याला कळलं की हे देवता आहेत, हे भगवंत आहेत, त्यांचा अजून फरक आहे. आपण भगवंताचं पूजन करतो आहोत वगैरे. आणि जर आपण आता आज सोडून दिलं ना हे की मी तर हिंदू पण नाही, मुसलमान पण नाही, मी आत्मा आहे, भगवंतांचा अंश आहे, मम वांचो जीव लोके जीव भूत सनातन, असं माझं आयडेंटिटी आहे, अशी माझी ओळख आहे, तर उद्या ती तुम्हाला ओळख विसरायला लागेल. ती लोक तुम्हाला विसरायला लावतील ती ओळख, पण तुमच्याकडे बेसच नाही आहे, तुमचं हवेत उडत आहे. तुम्ही त्या बिल्डिंगच्या टॉप मधल्यावर राहा, पण बिल्डिंगमध्ये राहा, हवेत नका राहू. ती बिल्डिंग म्हणजे आपला हिंदू धर्म आहे, त्या तुम्ही टॉप फ्लोअर वरती राहा, गच्चीत राहा त्याच्यावरती, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही हवेत नाही राहू शकत बिल्डिंग शिवाय. त्या बिल्डिंग शिवाय त्या हवेत राहणाऱ्या माणसाला काही किंमत नसते, काही व्हॅल्यू नसते. त्या मागे जर बेस असेल ना, तर तुम्हाला आधारस्तंभ आहे. पुढे ना कलियुगात असं वर्णन दिलेलं आहे की जो व्यक्ती भक्त आहे, त्याला भक्ती करायची प्रामाणिक इच्छा आहे, त्याला गुहेमध्ये लपून जाऊन भक्ती करायला लागेल. तो आम जनतेत राहून भक्ती करू शकणार, त्याला भक्ती करू देणारच नाहीत लोक, यवन लोक. असं कलियुगाचं वर्णन आधी दिलेलं आहे भविष्यामध्ये. तर ती ती स्थिती जी आहे, तुम्हाला वेगाने आपल्याशी करायची आहे का, तर धर्म विसरून जा तुमचा. ते आपोआप तुमच्याकडे स्थिती आपोआपच धावत धावत येईल आणि तुम्हाला पळून जायला लावेल. कुठे माळ घेऊन तुम्ही फिरणार? सौदीमध्ये कसं आहे माहीत आहे ना, तिथे मी 22 महिने काढले, 22 नाही 26 महिने काढले, 2 वर्ष 2 महिने काढले. माझी माळ गुप्त होती, माझी कंठी माळा मुक्त होती, मुक्त म्हणजे गुप्त होती. मी काय करतो सगळं गुप्त होतं, नो तिलक नथिंग. माझी ओळख मी लपून ठेवली होती तिथे, का? कारण मी अशा वातावरणात होतो की माझी ओळख मी दाखवू शकत नव्हतो. आणि जेव्हा जेव्हा ती प्रकट झाली, त्या लोकांनी नोंद केली काही लोकांनी की हां असं असं याचं आहे. मग ते मला कानातून बोलले, प्रभूजी, म्हणजे प्रभूजी नाही बोलले, म्हणजे इथे नका करू का हे सगळं, तुमच्या देशात गेल्यानंतर करा, इथे नका करू. मुसलमान मित्र होते माझे, ते म्हणजे मी आय हॅव गुड फ्रेंडशिप विथ देम. म्हणून ते म्हणाले की आम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप धार्मिक आहात वगैरे, पण तुम्ही ना इथे नका करू, तुमचा गळा कापतील ते लोक. तर पुढे भविष्यात जे काय होऊ शकतं त्याचं सॅम्पल त्या देशामध्ये अवेलेबल आहे तुम्हाला अनुभव करायला. कतर आणि सौदी अरेबिया, दोहा, गुप्त भूमिगत समी होतो तसा काही सगळं ते टायमध्ये असतं, आपल्या बंद असत काय टाय असते, कंठी मला टायमध्ये असते. आणि माझ्या एप्रिलमध्ये असा एक चोरकबा मी बनवून घेतला होता त्या हॉस्पिटलच्या टेलरकडून, त्याच्यामध्ये माझी माळ असेल, मी असं बसायचो बसमध्ये, मोठा किसा होता असा आणि असा एकदम. आज मी आज घेऊन बसायचो की ते बैठा आहे असं, माझ्या माळा करायचो बसून असं. कसंच घरात करतात, घरात लपून करायचं, बाहेर कुठे जायचं नाही. पण ते प्रभूजी गुप्त असतात, तुम्ही पकडलं तुम्ही आतमध्ये, आणि मला कळणार पण नाही की तुम्ही कुठच्या जेलमध्ये आहात. ते पण ते चेंजेस खूप खूप मायनर आहेत प्रभूजी. ते का झाले? बिकॉज ऑफ इंटरनेट. कारण सो मच इन्फॉर्मेशन इज कमिंग ना, ऑल स्क्रिप्चर्स आर कमिंग देअर, ऑल पुराणास, वेदास, भागवत गीता सगळं त्याच्यात अवेलेबल आहे. म्हणजे मी पुस्तकं मी एअरपोर्टला फेकून द्याल, पण ते इकडून थांबणार इंटरनेट, तेवढंच फरक आहे. बाकी तुम्हाला काही फरक नाही, तुम्ही तुमचा धार्मिक वेश घालून तुम्ही रस्त्यात जाऊ शकत नाही. यू कॅन नॉट वेअर धोती अँड गो ऑन रोड, नॉट पॉसिबल. जे जे तुमच्या धर्माचं सिम्बॉलिक आहे ते तुम्ही घातलं, तुम्हाला ते लगेच विरोध करणार. हा त्याच्यामुळे भविष्यामध्ये जर आपण आता जागलो नाही, तर जे काय होऊ शकतं त्याचं प्रमाण आणि उदाहरण आता अवेलेबल आहे त्या देशामध्ये, तुम्ही ते अनुभव करू शकता. आता सावध होणं आवश्यक आहे. म्हणून मी काय म्हणतो, बरोबर आपला सिद्धांत बरोबर आहे की आपण आपलं शरीर आपण नाही आहोत, आपण आपलं शरीर नाही आहोत. तुम्ही 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 स्त्री नाही आहे, मी पुरुष नाही आहे, मी आत्मा आहे. हा आत्मा पुरुष शरीरामध्ये आहे, तो आत्मा स्त्री शरीरामध्ये, एवढंच आहे. आत्माला काही लिंग नसतं, हे सिद्धांत आपला खरा आहे. परंतु प्रॅक्टिकली व्यावहारिकदृष्ट्या मी पुरुष आहे आणि तुम्ही स्त्री आहात हे आपण विसरू चालतो का? आणि तो वाघ आहे आणि हा सिंह आहे, मला खूप प्रेम वाटत, मी तुला मिठी मारू शकतो का? मी मला असं जीव भूतावर खूप दया आहे, खूप प्रेम आहे, पण वाघाला मिठी मारू शकतो का मी? नाही, तो वाघाच्या शरीरात आहे, विसरून चालत आहे तुम्हाला. वाघाचं शरीर आणि सिंहाचं शरीर याचा जो काही परिणाम त्याच्यावरती आहे तो आहे, हे सत्य आहे. म्हणून माझा सिद्धांत सत्य आहे की मी त्या कृष्णाला बघतोय, पण त्याला कृष्णाला बघून सुद्धा त्याला मी आपण मिठी मारत नाही, दुरून कृष्णाला बघतो त्याच्यामध्ये. ऋषिकेशला मी दाखवलं, मग असे फोटो दाखवलं ना, तर ऋषिकेशच्या त्या किनाऱ्याच्या पलीकडच्या किनाऱ्यामध्ये असे वाईल्ड हत्ती फिरतात, जंगली हत्ती, असे मदधुंद असती हत्ती असतात. त्याचप्रमाणे कृष्ण बघतो, पण कुठून? ह्या किनाऱ्यावरून. त्या किनाऱ्यावर जायची गरज नाही त्यांना कृष्ण बघायला त्यांच्यामधला. तसं आपलं जे अस्तित्व आहे ना, जो पाया आपला आहे, तो शाबूत ठेवून वरचं काम करायचं. नाही तर वरचंच काम केलं तर खालचा शाप पाया नसेल, तर पायाला तर किंमत काय त्याच्या? तसं कौटुंबिक जर सहयोग नसेल तर माणूस फार मोठ्या गोष्टी करू शकत नाही आयुष्यामध्ये. त्याचं कुटुंब अस्थिर आहे, ज्याला कुटुंबामध्ये भावनिक सपोर्ट नाही आहे, तो फार मोठं ताळ तोडू शकत नाही आयुष्यात. तसंच शेवटी कसं आहे ना, काही गोष्टी असतात अनुभूती स्तरावरती, ॲज अ लेवल ऑफ रिअलायझेशन, की आय नो ही इज स्पिरिट सोल, यू आर स्पिरिट सोल, शी स्पिरिट सोल, आय एम स्पिरिट सोल. पण व्यावहारिकदृष्ट्या त्या स्त्री आहेत आणि मी पुरुष आहे, मला असं बंधन पाळणं आवश्यक आहे. व्यावहारिकदृष्ट्या मला ते एटिकेट्स पाळण करणं आवश्यक आहे शिष्टाचाराचे. आणि जसं ते वयस्क आहेत आणि मी तरुण आहे, तुम्ही बालक आहात, तर मी जाऊन त्यांना नमस्कार करणं हे व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक आहे. त्यांचा आशीर्वाद घेणं हे प्रॅक्टिकली आवश्यक आहे. जरी मला माहिती आहे, मी पण तो आत्मा आहे, ते पण तोच आत्मा आहे, ते पावरतीच आहे त्या आत्म्यामध्ये, परंतु त्यांचं शरीर जे आहे ते वयस्क आहे, त्यामुळे मला या शरीराच्या वयाप्रमाणे त्यांचा आदर करणं, नमस्कार करणं आवश्यक आहे. दॅट इज कॉल्ड रिकन्सिलिएशन, म्हणजे सत्यपण आणि व्यवहारपण एकत्र करता आलं पाहिजे. व्यवहार करावा नेटका असं तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे सगळे व्यवहार आले त्यामध्ये. प्रश्न उत्तर तुला मिळालं का? हा, शेवटी कसं आहे ना, पाया तुम्ही कुठचाच, आता हा पाया बिल्डिंगचा कुठे दिसतोय? तो जमिनीखाली आहे, पण तो आहे म्हणून तुम्ही आहात दुसऱ्या मजल्यावरती. तो जर पाया नसेल तर काय होतं माहिती तुला? अशा बिल्डिंग धसतात खाली, अशा बिल्डिंग अशा खाली जातात जमिनीच्या. किती गिरायकप्रभूंचं घर पाहिलंय मी, असं खाली गेलं जमिनीमध्ये, कारण तो पाया इतका मजबूत केला नव्हता बांधताना, तर त्या वजनाने ते असं घर ॲक्च्युली खाली गेलं जमिनीमध्ये. त्याकरता खूप काय काय करायला लागलं नंतर, मग खणून बिणून काहीतरी रिइन्फोर्समेंट करायला लागलं, त्याचं काय काय करायला लागलं. त्यामुळे बिल्डिंग किती मोठी आहे इम्पॉर्टंट नसतं, पाया किती मजबूत आहे ते जास्त इम्पॉर्टंट असतं. तसं आपल्या आयुष्यामध्ये आपला भावनिक आधार, आपला शारीरिक आधार, आपला आर्थिक आधार किती मजबूत आहे त्याच्यावर तुम्ही पराक्रम करणार पुढे. जर शारीरिक आधार कमजोर आहे, त्याला जेवण पूर्ण मिळत नाही, तो पराक्रम करू शकत नाही. त्याचे भावनिक आधार अधुरा आहे, त्याला घरून भावनिक सपोर्ट नाही आहे, तो बाहेर तोडू शकत नाही, पराक्रम नाही करू शकत. स्टेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, स्थैर्य माणसाला फार आवश्यक असतं. स्थैर्य असेल तर तो मग पराक्रम करू शकतो आयुष्यामध्ये. असं आहे, आपले महाराज काय म्हणतात, राधानाथ महाराज, की मला, आम्ही तिथे काहीतरी 5 भाऊ बहीण होते महाराज, आपले 3 मोठे 2 छोटे होते, महाराज मधले होते. तर ते म्हणाले की माझ्या आईने आम्हाला नुसतं प्रेमात असं बुडवलं, पूर्ण वात्सल्यामध्ये नुसतं असं बुडवलं. वी वर ड्राउनिंग इन लव ऑफ माय मदर. म्हणून मला लोकांना देण्याकरता फक्त प्रेमच आहे, कारण जे मला मिळालं आहे तेच मी देऊ शकतो. मला जे नाही मिळालं आहे ते मी कसं देणार? तुम्हाला जे प्राप्त आहे, तुमच्या तुमच्या भांड्यात जे आहे तेच तुम्ही लोकांना देऊ शकता. तुमच्या भांड्यात जे नाही आहे ते तुम्ही, तुमची किती इच्छा असेल तुम्ही नाही देऊ शकत. म्हणून पहिलं प्राप्त करा आणि मग द्या, नसेल तर देणार कुठं? तुम्ही किती आवडणार? नाही आवडू शकत. त्यामुळे ज्याचं ज्याचं बालपण अस्थिर अवस्थेत गेलेलं आहे, अस्थिर भावनिक अस्थिरता, शारीरिक म्हणजे पोटापाण्याची अस्थिरता किंवा बाकीच्या अस्थिरता असतील ना, तर असं मूल जेव्हा मोठं होईल ना ते समाजाला काहीही देऊ शकत नाही, समाजावरती एक बोज बनून राहतं, लायबिलिटी म्हणून. आणि जे जे बालक जे बालक बालकवृंद ज्यांना अगदी लहानपणापासून शारीरिक आधार, भावनिक आधार, मानसिक आधार, शैक्षणिक आधार सगळा प्राप्त होतो स्थिरता स्थिरतेमध्ये, ते बालक मोठे झाल्यानंतर समाजाला काही देऊ शकतात, कॉन्ट्रीब्युशन करू शकतात. आणि आपण कधी पण ना समाजाला काहीतरी देणारं बनावं, समाजावरती बोझ बनून राहू नये ॲज अ लायबिलिटी. इट्स नॉट गुड फॉर यू ऑल्सो, फॉर समाज ऑल्सो. आणि जर आपल्याला घरून काय मिळालं नाही तर ते मंदिरातून प्राप्त होऊ शकतो. माझ्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या घरून प्राप्त झाल्या, आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मंदिरातून प्राप्त झाल्या. आणि कलेक्टिवली आय एम गिव्हिंग अदर्स. काही गोष्टी मला घरून ज्या मिळाल्या त्या मंदिरातून मिळाल्या, आणि इट हॅज बिकम टुगेदर, म्हणजे ते एकत्र झालेलं जे परिपूर्ण आहे, मग ते आता देणं योग्य आहे लोकांना. पण मीच जर भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या जर अस्थिर असेन, तर अनस्टेबल असेन, खूप त्रस्त असेन, तर काय तुमच्याशी बोलणार मी येऊन? ब्रीदवाक्य काय आहे? मी तुम्हाला तेच देऊ शकतो जे माझ्याकडे आहे. जर मी त्रस्त आहे तर तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही त्रस्त होणार, कारण त्रस्त माझा जो स्वभाव, जो काय मानसिक अवस्था आहे ती तुम्हाला अशी प्राप्त होणार. मी जर आनंदी असेन तर तुम्हाला आनंद प्राप्त होणार, दुःखी असेन दुःख प्राप्त होणार, चिंताग्रस्त असेन तर तुम्ही पण माझ्या संगतीमध्ये चिंताचा अनुभव करणार. फायनली व्हॉट यू कॅन गिव्ह इज व्हॉट यू हॅव, व्हॉट यू हॅव यू कॅन गिव्ह. एकदम सिम्पल प्रिन्सिपल आहे, काय मोठं कठीण प्रिन्सिपल नाही आहे, एकदम सिम्पल आहे. आपल्याकडे जे आहे ते आपण लोकांना देऊ शकतो. तुमच्याकडे तुम्हाला द्वेष आहे, हा ईर्ष्या आहे, भांडणी भांडण्याची प्रवृत्ती आहे, तुम्हाला लोकांना तुम्ही तेच देणार. तुमच्याकडे खूप प्रेम आहे, वात्सल्य आहे, खूप मैत्री आहे तुमच्या मनामध्ये, खूप भाव आहे लोकांच्या मध्ये, तुम्हाला तेच देणार. आणि तुमच्या मुलांना पण तुम्ही तेच देत असता, न जाणतेपणी जाणतेपणी तुम्ही जे काय आहात तेच तुम्ही तुमच्या मुलांना देत असता. जर तुम्ही असाल कंजूष तर तुम्ही कंजूशी त्यांना देत असता, जर तुम्ही असाल संकुचित तर तुम्ही मुलांना ते देत असता. म्हणून आपण ते जाणून बुजून प्लॅनपूर्वक मुलांना संस्कार दिले पाहिजेत. दातृत्व, दानी प्रवृत्ती, लोकांना मदत करायची प्रवृत्ती, हां, ही जी प्रवृत्ती आहे ना ती आपण त्यांना द्यायची असते विचारपूर्वक, प्रयत्नपूर्वक. ते कसं शाळेत कसं हे करिक्युलम असतो, अभ्यासक्रम असतो की या वर्षात मुलांना काय शिकवायचं आहे, असं नाही बाबा आज म्हटलं काय बाबा चल आपण कांदाबाजी शिकूया आज, असं मला आज वाटतंय, असं नसतं. ते किती लहान मुलगा असेल ना तसा करिक्युलम असतो की या वर्षी त्या मुलांना हे शिकवायचं आहे, त्याचा एक क्रम असतो की बाबा इतका काळात ते शिकून पूर्ण झालं पाहिजे, मग त्याच्या एक्झाममध्ये आम्ही हे विचारणार. तसं तुमचं घर जे आहे ना ती मुलांची एक पाठशाळा आहे संस्काराची. तुम्हाला काय देता तुम्ही, काय देणार तुम्ही? तुम्ही तापट आहात तर ते पण तापट बनणार, तुम्ही खूप तडकू आहात तर ते तडकू बनणार, तुम्ही खूप भांडकर आहात ते भांडकर बनणार, आणि तुम्ही खूप मदतशील आहात लोकांना जाऊन जाऊन मदत करता मग ते पण तसेच बनणार मुलं. तो गिरीराज पंपचा मुलगा आहे ना गिरीधारी, तो बोलला नाही बघायचा की त्याचे वडील काय काय आमचे प्रोग्राममध्ये लोकांना वाढायचे वगैरे, असं भक्तांना सेवा करण्यामध्ये खूप तत्पर असायचे. तर तो लहानसा गिरीधारी काय विचारतो, पप्पा यू विल डू एव्हरीथिंग फॉर डिवोटीज? येस आय विल डू. आर यू सिरियस पप्पा, यू विल डू एव्हरीथिंग एनिथिंग फॉर डिवोटीज? येस. ही वॉज लाईक व्हेरी इम्प्रेस्ड, म्हणजे एवढे मोठे भक्त लोक इम्पॉर्टंट आहेत की माझे पप्पा काही करायला तयार त्यांच्याकरता, त्यांच्या सेवेकरता. भक्तांची सेवा करणं किती आवश्यक आहे. तर त्या उत्तराने भक्त त्या मुलाला काय संस्कार दिले की भक्तांची सेवा करायची ते इम्पॉर्टंट आहे, आणि नुसता बाबा बोलत नाही आहेत ते करताना दिसत आहेत त्याला, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बोलणं तर खूप लोक बोलतात परंतु करतात कोण? तर ते बोलतात आणि करताना म्हणजे पाहिलं, पण तो पण मुलगा त्याच झालाय भावनेचा. आणखीन एक कपल आहे, श्रीवास ठाकूर आणि इल्ला मंजिरी. त्यांनी आपल्या मुलावरती काय रुजवलं लहानपणापासून की वाढदिवसाला लोकांकडून भेटी घ्यायच्या नाहीत, लोकांना द्यायच्या भेटी आपण जाऊन. ही आपली परंपरा आहे, आपली ऐतिहासिक परंपरा आहे. कृष्ण बलराम जेव्हा त्यांचा बर्थडे असायचा ना तेव्हा त्यांचे आई बाबा त्यांना अभिषेक करायचे आणि बसवायचे एका आसनावरती आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्यांच्या हातून दान द्यायचे ब्राह्मणांना दिवसभर अलंकार वस्त्र गायी जे काय असेल ते देत राहायचं आणि घ्यायचं काय फक्त आशीर्वाद. असं नाही तुम्ही मला काय केक आणून द्याल, तुम्ही काय पेन्सिल आणून द्याल, तुम्ही काय भेट आणून द्याल, मोबाईल द्याल असं नाही. आज माझा बर्थडे आहे, मला काय काय पाहिजे. आपण आपली मनोवृत्ती कशी असते आजकाल, आज माझा बर्थडे आहे म्हणजे एव्हरीबडी शुड गिव्ह मी, व्हॉट आर यू गिव्हिंग, व्हॉट आर यू गिव्हिंग मम्मी. पण संस्कृती आपली ती नाही आहे, आपली संस्कृती द्यायची आहे. आपण दिवा विझवत नाही, दिवा लावतो वाढदिवसाला आणि त्या दिव्याची आरती मुलाची मुलाची ओळखतो, औक्षण करतो मुलाचं. आपण काय शिकतो, दिवा फुंकायला शिकतो. असं आहे, एकदम विरुद्ध. तर हे संस्कार जे आपल्याला आपल्या मुलाला द्यायचे आहेत ना, त्याचं प्लॅनिंग करणं आवश्यक असतं की मला मुलाला ह्या हे शिकवायचं आहे. ते आपली मुलाची भेट असते. बाकी तुम्ही अन्न द्याल वगैरे ते ठीक आहे, अन्न तर त्याला मिळणार कर्माप्रमाणे त्याच्या, परंतु त्याला संस्कार तुम्ही देता ते तुमचं काम आहे. आणि त्याकरता असंच बाय द वे इम्प्रॉम्प्टू जे काय होईल ते ठीक आहे, असं संस्कार होत नसतात. हॅव टू प्लॅन फॉर दॅट. आणि ते वेळेत दिलं पाहिजेत, दाळीमिशी आल्यानंतर नाही, आधीच दिलं पाहिजे. जे रुजण्याचं वय असतं ना तेव्हा त्यात रुजवलं पाहिजे. ते जून झाल्यावर तुम्ही काय रुजवणार त्यामध्ये, रुजण्याच्या वयात त्याच्यात रुजवलं पाहिजे, मग त्याचा लाभ होणार. आणि काय प्रश्न आहे विचारा. एनी अदर क्वेश्चन? येस.
रागावरती कंट्रोल म्हणजे सगळ्यांसाठी, लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी राग येतो, पण त्याच्या पाठी बिहाइंड त्याच्या काहीच नसतं, म्हणजे रिझन काहीच नसतं, पण जस्ट थोड्या वेळासाठी पटकन राग येतो, नंतर तो जातो. पण तो सारखा सारखा येतो किंवा त्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्याला हर्ट होतो, तर याच्यावर आपण काय करू शकतो?
आहार, सगळ्यात प्रथम आहार बदलला पाहिजे. आहार आहे ना एकदम काय सात्विक, साधा आणि सिंपल असावा. खूप जर आपण तिखट मसालेदार जर खाल्लं तर आपला स्वभाव तसा बनतो. हे मी सांगत नाही आहे, हे गीतेमध्ये दिलेलं आहे. रजगुण, तमगुण आणि सत्वगुण हे तिन्ही आहारावरती अवलंबून असतात. तुम्ही काय खाता तो गुण तुमच्या निर्माण होतो. आणि आता विस्तृत वर्णन दिलेलं आहे, अधिक आंबट, अधिक तिखट, अधिक काय बरं खारट, हां असे पदार्थ जे आहेत ना त्यांचं वर्णन केलेलं आहे राजसी म्हणून. आणि मांसाहार किंवा आणखीन जे काय त्याचं सडलेलं अन्न, जुनं अन्न ते तमो गुणामध्ये येतं. आणि जे काही साधं फळं फुलं आणि सिम्पल कमीत कमी मसाला घालून केलं सिम्पल जेवण असतं ते सात्विकमध्ये येतं. मग त्याने वर्णन केलंय की सत्वगुणामुळे काय स्वभाव तयार होतो त्याचं पूर्ण वर्णन केलंय. सत्वगुणी स्वभाव म्हणजे काय मग वर्णन केलंय. मग रजगुणी स्वभाव म्हणजे काय त्याचं वर्णन केलंय. आणि तमोगुणी म्हणजे काय याचं वर्णन केलंय. त्याच्यानंतर काय वर्णन केलंय की हे आहार केल्यानंतर हे गुण निर्माण केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, तो कुठे जातो निघून, म्हणजे ऊर्ध्व गच्छंती स्वर्ग, ऊर्ध्व गच्छंती सत्वस्थ, मध्ये तिष्ठंती राजसहा, अधो गच्छंती तामसहा. छान वर्णन केलंय. आपणच आपली गती ठरवत असतो, आपण चाललोय कुठे ते, आणि सगळं ते आहारावरती अवलंबून आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आहार, दुसरी गोष्ट म्हणजे प्राणायाम. योग आणि प्राणायाम करणं हे खूप आवश्यक आहे. 11वी असताना ना मी खूप असा तडकू आणि रागीत होतो खूप. मला ते कळत होतं की मी लगेच खूप राग येतो आणि खूप दिवस मी तसं रागातच असतो. म्हणजे आज राग आला शनिवारी तर तो सोमवारपर्यंत राहतो, कमी नाही होत. सोमवारी पण होत म्हणजे एवढा तो राग गहिरा असतो. मग मी तो राग जिरवण्याकरता मग जिम्नॅशियम जॉईन केली आणि मग खूप असं हेवी एक्सरसाइज करायला लागलं, थोडासा फरक पडला, थोडा जास्त फरक नाही पडला. मग मी योगासन सुरू केली आणि योगामध्ये मला त्याचा खूप लाभ जाणवला. कारण योगासनं आणि प्राणायाम याच्यामध्ये शरीर आणि मनाचा समन्वय असतो, साधला जातो. व्यायाम कसा असतो, ओनली शरीर असतं, त्यामुळे मनाचा काय संबंध नाही. पण योगासनामध्ये श्वासाचं नियंत्रण केल्यामुळे मन आणि शरीर याच्यामध्ये इंटिग्रेशन निर्माण होतं, समन्वय निर्माण होतो. आणि मग कालांतराने आपल्या रागावर ताबा आपल्या हळूहळू येऊ शकतो. पण त्याच्यानंतर पण समाधान झालं नाही पूर्णपणे. म्हणजे मी जप सुरू केलं ना, माझा अनुभव आहे, मी काही मला प्रचार नाही करत आहे, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे की जेव्हा मी जप सुरू केलं म्हणजे मला व्यायामाने थोडा फायदा झाला. 11वी 12वी फर्स्ट MBBS मध्ये योगासनं करायचो मी 45 मिनिटं, त्याने मला एक फायदा झाला, पण सगळ्यात जास्त फायदा मी जप सुरू करायचा झाला मला. आता मला हे दिसतंय की माझा जप आणि योग हे एकत्र करून मला आता बेस्ट लाभ मिळू शकतो हे मला कळलेलं आहे. मी जप करून मी योग सोडून दिलेला नाही आहे, किंवा सोडू नये माणसाने. तर जप त्याच्या वेळामध्ये, त्याच्यानंतर योग्य वेळेमध्ये आसन प्राणायाम केल्यानंतर तुमचा राग हा नियंत्रित होऊ शकतो. आता लहान मुलांचा राग कसा नियंत्रित करायचा, त्यांना दिवसामध्ये 5 मिनिटं का होईना डोळे बंद करून पद्मासनात बसणं आवश्यक आहे. 5 श्वास का होईना असं भिंतीला टाकून त्यांना असं बसवणं काही ना करता हे इम्पॉर्टंट ट्रेनिंग आहे त्यांच्याकरता, इम्पॉर्टंट ट्रेनिंग. आणि आमची आई मला काय सांगायची, खूप राग आला ना तर राम नाम घ्यायचं असं सांगायची आई. राम 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 म्हणायचं. खूप राग आला तर भांडाभांडी करण्याआधी राम 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 म्हणायचं. अशा खूप आयांनी आपल्या मुलं सांगितलं मुलांना. मला आठवतं आमचे खूपसे वर्गमित्र आहेत, भीती वाटली तर राम नाम घ्यायचं, राग आला तर राम नाम घ्यायचं. हे असं उथळ वाक्य नाही, ते का फार गहिरे वाक्य आहे ते. आणि कसं आहे ना, राग कुठला व्यक्त होतो तुमचा सांगा तुम्ही मला. नाही नाही, राग कुठच्या, नाही नाही नाही, राग कुठच्या माध्यमातून व्यक्त होतो सांगा. मला प्रश्न कळला नाही, राग हा कुठच्या माध्यमातून व्यक्त होतो. हाऊ डू यू प्रेझेंट युअर अँगर. ओके, आय विल गिव्ह ऑप्शन टू यू. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 4. ओके, KBC. ओके, तर हा एक म्हणजे हावभाव, हातवारे, ह्यातला राग व्यक्त होऊ शकतो. असो 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 असो. नाही नाही नाही, हो ऐका, हो मी तुम्हाला सांगत नाही आहे, मी तुम्हाला जनरल मार्ग सांगतोय की राग कसा व्यक्त होतो. तुम्हाला बघितलं कळू शकतो मला तुमच्या चेहऱ्यावर की या बाहेर राग आलाय. दुसरा मला कळू शकतो की तुमच्या हातवारे, मी जर छान असं बोलत असं तर आय डोंट थिंक यू आर अँग्री, पण तुम्ही असो 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 असं. मी लांब आहे त्या बिल्डिंगमध्ये, पण मला तुमच्या हातवाऱ्यावरून कळतं की ह्या बायका भांडतायत, यांना राग आलेला आहे, है ना. आणि तिसरं, तुमच्या शब्दातून व्यक्त होतो. तर या तिघांपैकी सगळ्यात प्रभावी माध्यम कुठचं राग व्यक्त करायचं, शब्द, है ना. कारण तुम्ही चेहरा तुम्ही रागवला तुमचा तरी काही बिघडत नाही, ठीक आहे बाई रागवली, कधी मला रागवली असेल ठीक आहे. पण जर तोंड उघडलं ना तर जे नुकसान होतं ना ते दीर्घ काळापर्यंत राहतं. तर आपण मग काय करायला पाहिजे, राग येतोच माणसाला, मला पण राग येतो, पण सगळ्यांना राग येतो. पण याचे परिणाम जर आपल्याला नको असतील ना तर याच्यावरती कंट्रोल राहिलं पाहिजे आपल्याला. कारण ते जर मी सोडलंच ना शस्त्र, ते माघारी घेऊ शकत नाही. झालंय काय असं म्हटलं की मी सॉरी म्हणून त्याचं निवारण होत नाही. म्हणून ते सांगितलं राम राम म्हणायचं का, तर ते राग वाचेतून व्यक्त होऊ नये आणि नुकसानकारक बनू नये म्हणून ते सांगितलं गेलेलं आहे. की राग आला तरी तो कसा आपण जिरवायचा, ते नाम घेऊन करायचा. आणि मी अजूनही रागीट आहे, परंतु मी 11वी-12वीमध्ये खूप रागीट होतो, खूप ॲग्रेसिव्ह होतो, एकदम ॲग्रेसिव्ह होतो. आणि मला कळत होतो की हा प्रॉब्लेम आहे माझा, इट विल नॉट हेल्प मी, म्हणून मी सगळे प्रयत्न केले. हे व्यायाम आधी, नंतर योगासन 3 वर्ष, नंतर हरे कृष्ण. आणि आत्ता मला दिसतंय आता या वयात की खूप प्रमाणात ते कमी झालेलं आहे. राग येतो, पण राग सहन करायची शक्ती पण निर्माण होते. राग व्यक्त केव्हा होतो, तो आपण सहन करू शकत नाही, ते व्यक्त होतो. तुम्ही ना तुम्ही स्वतः पहिला आपल्या स्वतःवरती कार्य करा, इतरांना बदलायचा प्रयत्न करू नका. यू कॅनॉट चेंज एनीबडी, यू ओनली कॅन चेंज युअर सेल्फ. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही कोणा बदलू शकता, फक्त स्वतःला, हे लक्षात ठेवा. ती का अशी बघते, तो का असा बघतो, हा का असं बघतो, तो का बदलत नाही, त्याने काय मग असं करावं, तुम्ही त्याला बदलू शकत नाही. तुम्हाला फक्त अधिकार स्वतःला बदलायचा आहे, हे ध्यानात ठेवायचं. हा सगळ्यात मोठा प्रिन्सिपल आहे. हे तुम्हाला कळलं ना, तुम्ही अनेक लढाया जिंकू शकता आयुष्यामध्ये. तुम्हाला हे जर कळलं ना की मी बाजूच्या व्यक्तीला बदलू शकत नाही, मुलांना पण नाही, मी संस्कार देऊ शकते, पण बदलणं की न बदलणं त्यांच्या हातात असतं. तर आपल्याला हे कळणं का आवश्यक आहे सिद्धांत, की ह्या राग व्यक्त करण्याच्या मार्गांमधला शब्द हा सगळ्यात घातक मार्ग आहे. तो आपण जर बाहेर काढला ना, मग तो आपण परत नाही घेऊ शकत. येशू ख्रिस्ताने एक मस्त उदाहरण दिलं होतं की शब्द कसा परिणाम करतात. तुम्ही एक खिळा घ्या आणि तो भिंतीत ठोका, पूर्ण ठोकून टाका. हा ठेवा ना, तुम्ही भिंतीत खिळा ठोका, पूर्ण ठोकून द्या आणि मग ते एका पकडीने तो खिळा काढा. काय उरलं? हा काय उरलं? भोक, भोक उरलं, छिद्र उरलं. राग असंच असतो, राग म्हणजे भिंतीत खिळा ठोकणे आणि सॉरी म्हणणं म्हणजे खिळा काढणे. पण या दोन्ही प्रक्रियेत उरलं काय? तिथे तो भोक आहे ना, तो उरला, ते छिद्र उरलं तिथे आणि ते भरायला खूप वेळ लागतो. आणि जरी तुम्ही भरलं त्याचा डाग उरतो. तुम्ही त्या भिंतीमध्ये काही सिमेंट भरा, असं काहीतरी लेप लावा किंवा ते पॅक करा, पण ते दिसणार की इथे खिळा मारला होता आणि इथे पॅचअप वर केलेला आहे. दिसतं की नाही? तसं रागाचं असतं. आपण रागात जे काही बोलतो ना त्याचे छिद्र निर्माण होतं. सॉरी म्हटलं की ते आपण काढतो छिद्र, परंतु ते छिद्र त्याचं राहतच असंच, मग ते हिल होतं उशिराने खूप आणि ते आठवण देतं की इथे भोक पडलं होतं म्हणून. तर ते शब्द वाचवण्याकरता म्हणून ते राम राम राम, कृष्ण 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 आपण का म्हणतो, तो आपला प्रयत्न असतो की ते राग व्यक्त करण्याकरता पण एक कला असते. योग्य ठिकाणी, अधिकार असलेल्या ठिकाणी व्यक्त करणं आवश्यक असतं. फुकट सगळ्या ठिकाणी व्यक्त केलं तर त्याचा उपयोग नाही होत, त्याचा आपली किंमत कमी होते. त्यामुळे वाटेल तिथे आपण काय ते सगळ्या बोलत सुटलो तरी काय व्यक्तीचा अवॉइड द पर्सन असं आपण करतो, आपला उद्देश सफल नाही होत त्याच्यामध्ये. म्हणून आम्ही सांगतो ना की जप ही जी प्रक्रिया ना, देवाच्या नावाची प्रक्रिया, ती इतकी महत्वपूर्ण आहे की तुमचा सर्वांगीण विकास करतं. तुमच्या जे काही जे काही विकार आहेत, काय काय कमजोरी तुमच्यामध्ये आहेत, काय काय त्रुट्या आहेत, ते सर्व जप पूर्ण करतं, ते परिपूर्ण करतं माणसाला. यथा यथाकाल म्हणजे हळूहळू हळू करतं पूर्ण ते. आणि कसं आहे ना, आपल्या मुलामध्ये राग आहे का आहे, आपल्यामध्ये आहे म्हणून तो मुलामध्ये आहे. मी काय म्हटलं तुम्हाला मगाशी, ते जर आडामध्ये असेल ना तर ते पोऱ्यामध्ये येणार. तुमच्या विहिरीत कसलं पाणी आहे तेच तुमच्या बालदीमध्ये येणार. ते शुद्ध पाणी नसेल तर ते अशुद्ध पाणी बालदीमध्ये येणार, शुद्ध असेल तर शुद्ध येणार. त्यामुळे जर आपल्या मुलात राग आपल्याला दिसतो तर आपण नम्रपणे स्वीकार केला पाहिजे की हा माझ्यातला दोष आहे, तो आमच्या मुलामध्ये उतरलेला आहे. एवढं सत्य नाही, मी आता जवळून बघतोय काही लोकांना, सेम बाबा सेम मुलगा, सेम टू सेम, चांगले आणि वाईट गुण सेम टू सेम, ॲज इट इज कॉपी. नाक पण तसंच, डोळे पण तसेच, डोळ्याची पद्धत पण तसेच आणि कंठ पण तसाच असतो आवाज. एवढं आपण देतो आपल्या मुलांना, शरीर मन भावना या सगळ्या स्तरावरती आपण मुलांना देतो या गोष्टी. आपण किती काळजी करायला पाहिजे आपल्यामध्ये असं आहे. दुसऱ्याने जप करा तुम्ही, कारण कसं आहे ना, हा जप जो आहे ना हा सर्वांना नाही लाभतो, पण माहीत नाही किती दुर्लभ आहे गोष्टी. आता आमच्या घरामध्ये एवढे लोक आहेत, आता मी 36 वर्ष जप करतोय. एक भाऊ काहीतरी करतो थोडा मला, दुसरा भाऊ काहीतरी करतो, बाकी कोणीच काय करत नाही. पण घरामध्ये हे प्रवेश केलेला आहे एका 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 माध्यमातून, हे हे जे भाग्य आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे आपल्या घरामध्ये. पण एक साधू काय बोलले होते आम्हाला की तुमचे भाऊ जे आहेत ना, ते सर्व त्या समुद्रापाठी उभे, समुद्राकडे उभे आहेत. समुद्र म्हणजे भक्ती, आनंद. त्याच्या काठाशी तुमच्यामुळे सगळे समुद्रावरती उभे आहेत, परंतु सर्वांनी समुद्राशी पाठ केलेली आहे आणि ते जमिनीकडे बघतायत, शहराकडे बघतायत. समुद्राच्या किनारी उभं राहून सुद्धा त्यांची पाठ समुद्राकडे आहे, हे त्यांचं दुर्दैव आहे. आपलं असं होऊ नये, आपल्याला समुद्राचा ओळख करून दिली आहे. आपण कसा घोड्याला पाण्याशी आणलेलं आहे, पण पाणी कोण पिणार? घोडा पिणार ना. आपण त्याकडे पाणी पिऊ शकतो का? आपण आपलं पाणी प्यायलंय, पण घोड्याकरता घोडाच पाणी पिणार आणि घोड्यानेच प्यायचं असतं. यू कॅन टेक द हॉर्स टू द वॉटर बट यू कॅनॉट मेक हिम ड्रिंक, हे त्यानेच प्यायचं असतं. तसं कोणतरी कुटुंबातला एक व्यक्ती जर भक्तीमध्ये आला, मग तो कोणी का असेल, मुलगा, सून, नणन, भाऊजय, कोण पण असेल तर, त्या त्या माध्यमातून आपल्याला तो लाभ ताबडतोब घ्यायला पाहिजे, कारण हे खूप दुर्लभ आहे. यांना अनेक जन्मांच्या पुण्याने आपला ह्याचा परिचय होतो या गोष्टीचा, अनेक जन्माच्या पुण्याने. भागवत धर्म, भागवत शास्त्र, हरिनाम, साधू संघ या गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत की त्या आपल्या पूर्वजन्माच्या अनेक पुण्याहीमुळे ते ह्या जन्मात प्राप्त होतं. त्याचा लाभ घेणं आपल्याला फार कर्तव्य आहे. मग हे मला इंटरेस्ट नाही, तर त्यात काम आहे, त्यात बिझी आहे, असं आयुष्य निघून जातं त्यामध्ये. आणि मग ती वेळ निघून जाते, मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. म्हातारपणे आपण नवीन गोष्टी करू शकत नाही, लक्षात ठेवा. सर्कशीमध्ये आपण कुठच्या प्राण्यांना घेतो? तरुण प्राण्यांना घेतो, पिल्लांना घेतो, कुत्र्याच्या पिल्लांना, वाघाच्या पिल्लांना, सिंहाच्या पिल्लांना, हत्तीच्या पिल्लांना घेतो. कारण का? तरुण असताना त्यांना निरनिराळ्या ट्रिक्स आपण शिकू शकतो. उड्या मारायच्या आगीतनं आणि उलट सुलट एका टेबलावर चाय पाट उभं राहायचं वगैरे, सगळ्या ऑल ट्रिक्स आपण त्यांना लहानपणी शिकू शकतो. म्हाताऱ्या कुत्र्याला मी शिकू, यू कॅनॉट टीच न्यू ट्रिक्स टू ओल्ड डॉग. म्हाताऱ्या कुत्र्याला नवीन नवीन ट्रिक तुम्ही शिकवू शकत नाही, पिल्लाला शिकू शकता. तसं आपलं मन पण तसंच आहे, ते जून झालं त्याला आपण मोडू शकत नाही, वाकू शकत नाही, ते तुटतं. मग पण लहानपणी ते आपण त्याला छानपैकी लवचिक असतं, ते आपला कसा हवं तसं वाकू शकतो. म्हणून जितकं होईल तेवढं लवकर ह्या मार्गामध्ये आलं पाहिजे. म्हातारपणी नवीन कोणी जादू करू शकत नाही. म्हातारपणामध्ये जे काय आयुष्यभर शिकले ना, तेच म्हातारपणी मनुष्य करणार, नवीन काय नाही करू शकणार. आज जरा म्हणावं की यांना आजीला पिझ्झा पिझ्झा शिकवा, ते नाही शिकू शकणार. यांना सांगा पिझ्झा शिकायला, ते लगेच शिकणार. कारण त्यांनी तर इतकी वर्ष जे काय केले आहे, भाकर केली आहे, ते सगळं ते करणार. तुम्ही नवीन नवीन काय शिकू शकता, हे शिकू शकतात नवीन नवीन काय, कारण ते तुमचं वय आहे. तर ते जास्त म्हातारा व्हायच्या आधी हरिनाम स्वीकार करा, त्याचा जीवनाचा लाभ आहे. बाकी सर्व मला ही शाळा, हे घर इकडे सोडून जायचं आहे एके दिवशी. सगळं नावावर करायचं मुलांच्या, आणि आम्ही जातो आमच्या गावा, आमचं घर तुम्ही घ्यावा. माझा मित्र आहे, माझा वर्गमित्र, अतिशय इतका मस्त भक्त होता, पुण्याला राहायचा, पुण्याला राहायचा तू. माझा अतिशय पहिलीपासून मित्र होता तो. आम्ही दोघेही आध्यात्मिक मध्ये इंटरेस्ट घेतला. आम्ही खूप आमचं मैत्री होती, माझी प्रवचन ऐकायचा आणि कुठे कुठे यात्रेला यायचा वगैरे वगैरे. असाना बघता बघता त्याला असा हृदयात कळाली, घामाघूम झाला तो त्या हार्ट अटॅकच्या पेनमुळे. आणि असाच हॉस्पिटलमध्ये गेला, राम 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 म्हणत गेला पण निघून तो विदिन वन डे. माझ्या वयाचा मुलगा मी आत्ता बोलता बोलता बोलता, परंतु आयुष्यभर राम नाम घेतलं होतं म्हणून तो राम 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 म्हणतच हॉस्पिटलमध्ये गेला. राम म्हणतच त्यांनी शरीर सोडलं. पण जर आधीचा अभ्यास नसता ना, तर आई ग असंच म्हटलं असतं त्याने. आई गेली कधीच निघून जगात सोडून, पण तो आई गच म्हटलं असतं त्याने. पण त्यांनी आयुष्यभर आईच्या संस्कृतीमुळे, आई वारकरी होती, पारायण करणारी होती, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी, तर तिच्या संस्कारामुळे तो पण कायम जप करायचा. आणि ते त्याला शेवटी कामाला आलं. ते चहाचं दुकान सगळं, ते सगळं जायला मागे त्याच्या. आणि रामनाम घेऊन तो गेला निघून. दुसरा एक माझा जीवलग मित्र होता, आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये पहिले विकेट त्याची पडली, पण तो भक्त भक्त नव्हता. तो माझ्या प्रवचनाला यायचा का? अरे विवेक तू बोलतोयस ना म्हणून मी आलोय, मला त्यात इंटरेस्ट नाही, पण तू माझा वर्गमित्र आहेस, तू बोलतोय म्हणून मी आलोय ऐकायला. म्हणून तुझा व्हिडिओ काढून मित्रांना पाठवला वगैरे वगैरे, पण मला ना इंटरेस्ट नाही त्यामध्ये. एका भल्या पहाटे त्याची बायको गेली होती माहेरी कुठेतरी, मुलगी कुठे शिकायला गेली होती, तो बँगलोरला होता. 5 वाजता त्याला मोठा हार्ट अटॅक आला. त्याने कसं बसं नातलगांना कसं तरी फोन बिन करून भरून घेतलं, त्यांना उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं, आणि तो तिकडेच खलास झाला एका तासामध्ये. बोला आता कोण होता? व्हाईस प्रेसिडेंट ऑफ टॉर्नॉस कंपनी फ्रॉम स्विझरलँड, आणि जस्ट नाव बिकम प्रेसिडेंट जर काही महिन्यापूर्वी. मला बोलला होता विवेक मी आता प्रेसिडेंट झालो. म्हटलं जप कधी करणार? नाही रे इंटरेस्ट नाही मला. आणि खाटकन दिवशी गेला 55 वर्षी. आणि जे काही मला त्यांनी दान दिलं होतं जन्माष्टमीला वगैरे वगैरे जे काही केलं होतं ना, तेवढीच पुण्य आहे त्याच्याबरोबर, बाकी काही नाही. त्यामुळे काय असं शेवटी आपला सगळ्यात शेवटी कळतं आपल्याला की आपल्याकडे काय आहे. जायच्या वेळी आपल्या हातात काय आहे हे जायच्या वेळी फक्त कळणार तुम्हाला. तुम्ही जे काय कमवलंय ना ते तुम्हाला शेवटी उपयोग येणार तुमच्या. बाकी ही जी कमाई इथेच राहणार, कोणी उरावरती घेऊन जाऊ शकत नाही आपलं घर, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि हे आमच्याकरता पण सत्य आहे आणि तुमच्याकरता पण सत्य आहे. सत्य वेगळं नाही तुमच्या आमच्याकरता, एकच सत्य आहे मृत्यू. सगळ्याचं सेम सत्य आहे ते. योगक्षेमम वहाम्यहम अनन्यस चिंतयंतो माम ये जना पर्युपासते. जो माझं निरंतर ध्यान करतो त्याचं क्षेम कुशल मी पाहतो असं भगवंत म्हणतात. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरून या. कोणा करताय ते? भक्ता करताय. अभक्ता करता नाही. काय त्याला गरज आहे त्याचे हात धरून जायची? तुझ्याला मानत नाही त्याचे हात धरायची गरज काय त्याला? तो हात धरणार कोणाचा? तुझ्यावर प्रेम करतो जे भक्ती करतो तसा तो हात धरणार, त्याला हात धरून बाहेर काढणार बरोबर संकटातून. असं आहे, असे खूप अनुभव आहेत भक्तीचे. तुम्हाला पण ते होऊ शकतात, पण ते तुम्ही घेतलं पाहिजे, आधी स्वीकारलं पाहिजे. त्याशिवाय ते फुकट नाही मिळत कोणाला. त्याच्याकरता थोडं मूल्य द्यायला लागतं. श्रद्धा मात्र मूल्य ना, हा श्रद्धेचं मूल्य देऊन ते स्वीकारलं पाहिजे, मग ते प्राप्त होतं. ओके, आता माझा लेक्चर 8 वाजता आहे. एवढं बोलून माझं भाषण मी संपवतो.